आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशातल्या प्रत्येकाचं योगदान आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश. आणि महाराष्ट्रासह देशातल्या विविध भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. भारताविरोधात पाकिस्ताननं सुरू केलेलं हेतुपुरस्सर युद्ध ही शेजारी राष्ट्रांची सुनियोजित युद्धनीती असल्याचं अलीकडच्या घटनांवरून स्पष्ट होत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. गुजरातमधल्या महात्मा मंदिर इथल्या एका सभेला संबोधित करताना ते बोलत होते. 6 मे रोजी घडलेल्या घटनांनंतर भारताला दहशतवादी कारवायांचे पुरावे देण्याची गरज नसल्याचं सांगून हे पुरावे सीमेपलीकडूनच मिळत असल्याचं ते म्हणाले. ऑपरेशन सिंदूरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये राजकीय सन्मान दिला गेला, त्यांना शहीद म्हणून गौरवण्यात आलं, पाकिस्तान सैन्यानं त्यांना सलामी दिली, हे पुरेसं बोलकं चित्र असल्याचं ते म्हणाले. गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांची पायाभरणी आणि उद्घाटनं करण्यात आली. विकसित भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी देशातल्या प्रत्येकाचं योगदान आवश्यक असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल गुजरातमध्ये गांधीनगर इथं एका कार्यक्रमात बोलताना सांगितलं. देशातील प्रत्येकानं स्वदेशी उत्पादन खरेदी करण्याला प्राधान्य द्यावं असं आवाहन करताना पंतप्रधान म्हणाले.
सचमुच में ऑपरेशन सिंदूर के लिए एक नागरिक के नाते मुझे एक काम करना है. आप घर में जाके सूची बनाइए कि आपके घर में 24 घंटे में सुबह से दूसरे दिन सुबह तक कितनी विदेशी चीजों का उपयोग होता है. देश को अगर बचाना है, देश को बनाना है, देश को बढ़ाना है, तो ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ सैनिकों के जिम्मे नहीं है. ऑपरेशन सिंदूर 140 करोड़ नागरिकों के जिम्मे. देश के विकास के लिए भागीदार बने, दायित्व संभालें. हम इतना तय कर लें कि 2047 जब भारत की आजादी के 100 साल होंगे, विकसित भारत बनाने के लिए, तत्काल भारत की इकोनॉमी को 4 नंबर से 3 नंबर पर ले जाने के लिए, अब हम कोई विदेशी चीज का उपयोग नहीं करेंगे. हम गांव गांव व्यापारियों को शपथ दिलवाएं. व्यापारियों का कितना ही मुनाफा क्यों ना हो, आप विदेशी माल नहीं बेचोगे.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्मसन्मान प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात राज्यातील 6 मान्यवरांना सन्मानित करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जोशी यांना लोककार्यासाठी मरणोत्तर पद्मभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव, डॉ विलास डांगरे आणि सुभाष शर्मा यांना पद्मश्री सन्मान प्रदान करण्यात आला. यावर्षी सरकारनं 139 पद्म पुरस्कारांची घोषणा केली होती. यामध्ये 7 पद्मविभूषण, 19 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे. संरक्षणविषयक औद्योगिक पाया भक्कम करण्यासाठी आणि संरक्षण सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांची स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. संरक्षण उद्योगातील 8 सार्वजनिक उपक्रमांच्या कामगिरीचा एका बैठकीत आढावा घेताना ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय सशस्त्र दलांच्या तयारीचं प्रदर्शन करणारे मंच आणि तंत्रज्ञान विकसित करण्यात या उपक्रमांसह संपूर्ण संरक्षण उद्योगानं बजावलेल्या भूमिकेचं त्यांनी कौतुक केलं. सध्याची भूराजकीय परिस्थिती आणि अलीकडील घडामोडी लक्षात घेता सिंह यांनी या उपक्रमांना आधुनिक युद्धाच्या उदयोन्मुख क्षेत्रात संशोधन आणि विकासावर अधिक लक्ष केंद्रीत करून नवीनतम तंत्रज्ञानावर आधारित त्यांचं उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिले. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला महारत्न दर्जा आणि माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेडला नवरत्न दर्जा मिळाल्याबद्दल सिंह यांनी त्यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 9व्या अधिवेशनासाठी इनोव्हेट टू ट्रान्सफॉर्म ही संकल्पना सादर केली आहे. यावर्षीची संकल्पना भविष्य घडवण्यात आणि उद्योग आणि पायाभूत सुविधांपासून ते समाज आणि शाश्वततेपर्यंतच्या क्षेत्रांमध्ये वास्तविक परिवर्तनकारी बदल घडवून आणण्यात नवोपक्रमांची महत्वाची भूमिका अधोरेखित करणारी आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेत येण्यास इच्छुक अर्जदारांच्या सोशल मीडिया विवरणाची कडक तपासणी करण्याचा विचार करत असल्यानं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी अमेरिकन दूतावास आणि काउन्सिलर कार्यालयांना विद्यार्थी अर्जदारांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे आदेश दिले आहेत. परदेशी विद्यार्थ्यांना अमेरिकन शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रतिबंधित करण्यासाठी विद्यमान तपासणी व्यापक करण्यात येत आहे. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं हार्वर्ड विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांची नोंदणी बंद करण्याबाबत निर्णय घेतला होता. हा निर्णय बेकायदेशीर आणि अनुचित असल्याचं सांगून विद्यापीठानं त्याचा निषेध केला होता. देशात गेल्या आर्थिक वर्षात 81 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती 14% अधिक आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार यापैकी 19% गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली तर संगणक सॉफ्टवेअर हार्डवेअर क्षेत्राला 16% आणि व्यापार क्षेत्राला 8% लाभ झाला असल्याचं नमूद केलं आहे. सरकारनं परकीय गुंतवणूकदारांसाठी अनुकूल धोरण लागू केलं आहे. याअंतर्गत बहुतांश क्षेत्र 100% एफडीआयसाठी ही खुली आहेत. भारताच्या दहशतवाद विरोधी भूमिकेवर भर देण्याच्या राजनैतिक प्रयत्नांचा भाग म्हणून 7 सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी द्रमुक खासदार कणिमोळी करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ काल ग्रीसमध्ये पोहोचलं. तिथं वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या शिष्टमंडळानं भारताच्या सीमापार दहशतवादाविरोधातील शून्य सहिष्णुता धोरणावर भर दिला. स्लोवेनिया आणि रशिया दौऱ्यानंतर ग्रीसमध्ये पोहोचलेल्या शिष्टमंडळानं तिथल्या भागधारकांना ऑपरेशन सिंदूरबाबत माहिती देत विस्तृत चर्चाही केली. पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका आंतरराष्ट्रीय समुदायापर्यंत पोहोचवण्यासाठी 33 देशांना ही शिष्टमंडळं भेट देत आहेत. एकात्मिक आरोग्य सेवा दृष्टिकोनाचा भाग म्हणून पारंपरिक औषध व्यवस्था बळकट करण्यासाठी भारतानं दृढ वचनबद्धता व्यक्त केली आहे. स्वित्झर्लंडमध्ये जिनेव्हा इथं आयोजित 78व्या जागतिक आरोग्य सभेत भारतानं ही भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. भारताच्या वतीनं बोलताना जिनेव्हा इथले संयुक्त राष्ट्रांचे स्थायी प्रतिनिधी अरबिंदम बागची यांनी नवीन जागतिक आरोग्य संघटनेनं जागतिक पारंपरिक औषध धोरण 2025 स्वीकारल्याचं स्वागत केलं आहे आणि राष्ट्रीय आणि जागतिक आरोग्य चौकटीत पुराव्यांवर आधारित पारंपरिक पद्धती अंतर्भूत करण्याच्या भारताच्या प्रयत्नांची त्यांनी माहितीही दिली. केंद्रीय अप्रेंटिसशिप परिषदेनं राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रोत्साहन योजना NAPS आणि राष्ट्रीय अप्रेंटिसशिप प्रशिक्षण योजना NATS अंतर्गत तरुणांना देण्यात येणाऱ्या विद्यावेतनामध्ये 30% वाढ करण्याची शिफारस केली आहे. कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली इथं परिषदेच्या 38व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय अधिसूचित झाल्यानंतर या दोन्ही योजनांअंतर्गत विद्यावेतन विद्यमान 5000 ते 9000 6800 आणि 12300 पर्यंत वाढेल. विद्यार्थ्यांचं शिक्षण सोडण्याचं प्रमाण कमी करणं आणि विविध क्षेत्रांमध्ये उमेदवारांना आकर्षित करणं हा या शिफारसीचा उद्देश आहे. दक्षिण कोरियातील गुमी इथं उद्यापासून सुरू होणाऱ्या आशियाई अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धांमध्ये 60 सदस्यांचं भारतीय पथक सहभागी होणार आहे. भारतीय पथकात अनेक ऑलिम्पियन आशियाई क्रीडा पदक विजेते आणि राष्ट्रीय विक्रमधारकांचा समावेश आहे. यामध्ये स्टिपल चेस प्रकारासाठी अविनाश साबळे स्पर्धेत उतरणार आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं लखनौ सुपर जायंट्सचा 6 गडी राखून पराभव केला. लखनौनं ऋषभ पंतच्या नाबाद शतकाच्या जोरावर बंगळुरुसमोर 228 धावांचं उद्दिष्ट ठेवलं होतं. बंगळुरुनं 8 चेंडू राखून हे आव्हान पार केलं. बंगळुरुच्या विराट कोहलीनं 54 तर जितेश शर्मानं 33 चेंडूत तडाखेबंद 85 धावा केल्या. भारतीय हवामान खात्यानं यावर्षीच्या मान्सूनचा दुसऱ्या टप्प्यातील अंदाज काल जाहीर केला. यावर्षी जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रासह देशातल्या विविध भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. दरम्यान येत्या 24 तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. कर्नाटकच्या किनारी आणि पश्चिम घाट जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे सामान्य जनजीवन विस्कळीत झालं आहे. दक्षिण कन्नड उडुपी कोडगू शिवमोगा आणि चिकमंगळूर या जिल्ह्यांना मान्सूनचा फटका बसत आहे. महाराष्ट्रातही अनेक भागांमध्ये काल पावसाचा जोर कायम होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यासाठी देशातल्या प्रत्येकाचं योगदान आवश्यक असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. महाराष्ट्रातील 6 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान. परदेशी विद्यार्थ्यांसाठी नवीन व्हिसा मुलाखतींचं वेळापत्रक बंद करण्याचे अमेरिकेचे आदेश. आणि महाराष्ट्रासह देशातल्या विविध भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.